सुपर हिट्स 93.5 रेड एफएम पर मैं हूं अभिनीत आपके साथ। वेलकम आप सभी का सुपर हिट गानों के बाद। सो इयत्ता 4th शिकणारी अहमदनगर जिल्ह्यातली एक मुलगी आहे जिचं हस्ताक्षर एवढं सुंदर आहे ना, म्हणजे हे अक्षर पाहिलं की तुमचा विश्वास बसणार नाही की खरंच या एका 4th मुलीचं हे अक्षर आहे। श्रेया सजन असं ह्या मुलीचं नाव आहे। ही चिमुकलीच आज आपल्यासोबत असणार आहे अक्षरांच्या दुनियेमध्ये, आज ती आपल्याला घेऊन जाणार आहे। सो श्रेयाला मी आता फोन केलाय, आपण बोलूया श्रेयाशी। हाय श्रेया।
हाय सर,
कशी आहेस बाळा?
मजेत आहे।
मजेत आहे, बरं। कुठे राहतेस तू श्रेय?
रावरी। रावरी मध्ये एक रावतवाडी छोटीशी वस्ती आहे, तिथं मी राहते।
अच्छा, अहमदनगर जिल्ह्यामध्ये?
अहमदनगर जिल्ह्यामध्ये।
आणि कितवी मध्ये शिकतेस तू?
4th।
4th? अच्छा, मग शाळा बंद असेल ना आता कोरोनामुळे?
हो।
मग सध्या मग तू घरी काय करतेस? मग
घरी आता थोडं अभ्यास करते।
अभ्यास चालू आहे?
अभ्यास करते, खेळते।
बर। अच्छा श्रेया, तू एवढं मोत्यांसारखं अक्षर काढतेस ग, किती छान अक्षर काढतेस तू, है ना?
थँक्यू।
बर, तुला हे अक्षर काढायला कोणी शिकवलं एवढं सुंदर?
शिक्षक।
तुझे शिक्षक?
माझे शिक्षक।
अच्छा, काय त्यांचं नाव?
शिंदे सर।
बर, कुठला विषय शिकवतो तुम्हाला सर?
सर्व।
किती गोड नाही? सो राहुरी अहमदनगर वरनं श्रेया सजन आपल्यासोबत आहे। 4th शिकणारी ही मुलगी जिचं हस्ताक्षर ना अतिशय मोत्यांसारखं आहे, म्हणजे मी म्हटलं ना लहानपणी यार आमचं अक्षर पाहिलं ना तर आम्ही काय लिहिलं आम्हाला समजायचं नाही। श्रेयाशी आपल्याला अजूनही बोलायचं आहे थोड्याच वेळामध्ये। डोंट गो एनीवेअर, सुनते रहो 93.5 रेड एफएम। मी अभिनीत तुमच्यासोबत, बजाते रहो।